लुकाचे शुभवर्तमान याचा 18वा अध्याय. निराश न होता नेहमी प्रार्थना कशी करावी हे शिष्यांनी शिकावे म्हणून त्याने त्यांना एक दाखला सांगितला. तो म्हणाला, एक नगरात एक न्यायाधीश होता. तो देवाला भीत नसे व लोकांचीही भीड धरीत नसे. त्या नगरात एक विधवा होती. ती नेहमी येऊन न्यायाधीशाला म्हणत असे, माझ्या विरोधकाविरुद्ध माझा न्याय करा. त्याची इच्छा काही काळ नव्हती, पण शेवटी तो मनात म्हणाला, मी जरी देवाला भीत नाही व लोकास मान देत नाही, तरी ही विधवा मला त्रास देते, म्हणून मी तिचा न्याय करीन. नाहीतर ती नेहमी येऊन मला अगदी त्रासून सोडेल. मग प्रभू म्हणाला, लक्ष द्या, अन्यायी न्यायाधीश काय म्हणाला. आणि मग जे देवाचे निवडलेले लोक दिवस रात्र त्याचा धावा करतात, त्याचा तो न्याय करणार नाही काय? तो त्यांना मदत करण्यासाठी वेळ लावेल का? मी तुम्हाला सांगतो, तो त्याचा न्याय लवकर करेल. तरीही जेव्हा मनुष्याचा पुत्र येईल, तेव्हा त्यास पृथ्वीवर विश्वास आढळेल काय? आपण नीतिमान आहोत असा जे प्रत्येक स्वतःविषयी विश्वास धरून इतर सर्वांस तुच्छ मानित होते, त्यांनाही त्याने दाखला सांगितला तो असा. दोन जण प्रार्थना करण्यास वर परमेश्वराच्या भवनात गेले. एक परुषी होता आणि दुसरा जकातदार होता. परुषी उभा राहिला आणि त्याने अशी प्रार्थना केली, हे देवा, मी तुझे उपकार मानतो, कारण मी इतर लोकांसारखा म्हणजे चोर, अन्यायी, व्यभिचारी व या जकातदारासारखा नाही. उलट मी आठवड्यातून दोनदा उपवास करतो आणि माझ्या सर्व उत्पन्नाचा 10वा भाग देतो. परंतु जकातदार दूर अंतरावर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावायस देखील न झसता आपला ऊर बडवत म्हणाला, हे देवा, मज पापेवर दया कर. मी तुम्हास सांगतो, हा मनुष्य त्या दुसऱ्या मनुष्यापेक्षा न्यायी ठरवून घरी गेला. कारण जो कोणी स्वतःला उंच करतो त्यास कमी केले जाईल, आणि जो कोणी स्वतःला कमी करतो त्यास उंच केले जाईल. आणि लोक आपल्या मुलांनाही त्याच्याकडे स्पर्श करण्यास आणत असत. हे शिष्यांनी पाहिल्यावर त्यांनी लोकांस धमकावले. पण येशू बालकांना स्वतःकडे बोलावून म्हणाला, बालकांना माझ्याकडे येऊ द्या, त्यांना अडवू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्या सारखेच आहे. मी तुम्हाला खरे सांगतो, जो कोणी बालकाप्रमाणे देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा स्वर्गात प्रवेश होऊ शकणार नाही. एका यहुदी अधिकाऱ्याने त्यास विचारले, उत्तम गुरुजी, सार्वकालिक जीवन मिळवण्यासाठी मी काय करू? येशू त्यास म्हणाला, मला उत्तम का म्हणतोस? देवाशिवाय कुणीही उत्तम नाही. तुला आज्ञा माहीत आहेत, व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, खोटी साक्षी देऊ नको, तुझ्या आई वडिलांचा मान राख. तो अधिकारी म्हणाला, या सर्व आज्ञा मी माझ्या तरुणपणापासून पाळल्या आहेत. जेव्हा येशूने हे ऐकले तेव्हा तो त्यास म्हणाला, तुझ्यामध्ये अजून एक गोष्टीची कमी आहे. तुझ्या जवळचे सर्व काही विकून ते गरिबांना वाट, म्हणजे स्वर्गात तुला धन मिळेल. मग ये माझ्या मागे चल. पण जेव्हा त्या अधिकाऱ्याने हे ऐकले तेव्हा तो फार दुःखी झाला, कारण तो फार श्रीमंत होता. तो दुःखी झाला आहे हे जेव्हा येशूने पाहिले तेव्हा तो लोकांस म्हणाला, ज्याच्याजवळ धन आहे त्या लोकांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे. होय, श्रीमंत मनुष्याचे देवाच्या राज्यात प्रवेश होणे यापेक्षा उंटाने सुईच्या नाकातून जाणे सोपे आहे. नंतर ज्या लोकांनी हे ऐकले ते म्हणाले, तर मग कोणाचे तारण होईल? तो म्हणाला, ज्या गोष्टी मनुष्यांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत. मग पेत्र म्हणाला, बघा, आमच्याकडे जे होते ते सर्व टाकून आम्ही तुमच्या मागे आलो आहोत. येशूने त्यांना म्हटले, मी तुम्हाला खरे सांगतो, देवाच्या राज्याकरता ज्याने आपले घर, पत्नी, भाऊ, आई, वडील किंवा मुलेबाळ सोडली त्यांना ह्या काळी पुष्कळ पटीने व येणाऱ्या युगात सर्वकालिक जीवन मिळणार नाही असा कोणी नाही. येशूने निवडलेल्या 12 जणांना बाजूला घेतले आणि त्यांना म्हणाला, ऐका, आपण वर यरुशलेम शहरात जात आहोत आणि संदेष्ट्यांनी मनुष्याच्या पुत्राविषयी जे काही लिहिले होते ते सर्व पूर्ण होईल. म्हणजे त्यास परराष्ट्रांच्या स्वाधीन करतील, त्यांची थट्टा होईल, त्याची निंदा करतील, त्याच्यावर थुकतील, त्यास फटके मारतील, त्याचा जीव घेतील आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल. त्याने म्हटलेल्या काहीच शिष्यांना समजले नाही, कारण हे वचन त्यांच्यापासून लपून ठेवण्यात आले होते आणि तो कोणत्या गोष्टीविषयी बोलत आहे हे त्यांना माहीत नव्हते. येशू यरिओजवळ येत असता एक आंधळा रस्त्यावर बसून भीक मागत होता. जेव्हा त्या आंधळ्या मनुष्याने जवळून जाणाऱ्या लोकांचा आवाज ऐकला तेव्हा त्याने विचारले की कशाची गडबड चालली आहे. लोकांनी त्यास सांगितले, नासरेतकर येशू जवळून जात आहे. तो ओरडून म्हणाला, अहो येशू, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. जे पुढे चालले होते त्यांनी त्यास शांत राहण्यास सांगितले, पण तो अजून मोठ्याने ओरडून म्हणाला, दाविदाचे पुत्र, माझ्यावर दया करा. येशू थांबला आणि त्याने आंधळ्याला स्वतःकडे आणण्याची आज्ञा केली. तो आंधळाजवळ आल्यावर येशूने त्यास विचारले, मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे? तो म्हणाला, प्रभू, मला पुन्हा दृष्टी यावी. येशू त्यास म्हणाला, तुला दृष्टी येवो, तुझ्या विश्वासाने तुला चांगले केले आहे. ताबडतोब त्यास दिसू लागले आणि तो देवाचे गौरव करीत येशूच्या मागे गेला. सर्व लोकांनी हे पाहिले आणि देवाची स्तुती केली.